हुर हुर त्या चांद राती, हुर हुर त्या चांद राती थोडे भिजून घ्यावे, हुर हुर त्या चांद राती थोडे भिजून घ्यावे, थर थर त्या स्पंदनानी आता रुजून यावे, हुर हुर त्या चांद राती प्रीतीला साक्ष देण्या स्पर्शांनी भास व्हावे, प्रीतीला साक्ष देण्या स्पर्शांनी भास व्हावे, विरघळता श्वास सारे डोळे मिटून घ्यावे, प्रीतीला साक्ष देण्या वारा उनाड बेडा, वारा उनाड बेडा का मिठी तथाबला, वारा उनाड बेडा का मिठी तथाबला, मिलनाच्या या घडीला क्षण क्षण भारावला, मिलनाच्या या घडीला क्षण क्षण भारावला, हुर त्या चांद राती थोडे भिजून घ्यावे, हुर हुर त्या चांद राती थोडे भिजून घ्यावे, थर थर त्या स्पंदनानी आता रुजून यावे, हुर हुर त्या चांद राती वाचून मला कळावी डोळ्यांमधली भाषा, तव प्रेमाची रूप मिळावी हीच मनाची आशा, शब्दा वाचून मला कळावी डोळ्यांमधली भाषा, तव प्रेमाची रूप मिळावी हीच मनाची आशा, ओठांच्या पाकळ्यांना हलके टिपता तुझिया, ओठांच्या पाकळ्यांना हलके टिपता तुझिया, डब डब त्या आसवानी, डब डब त्या आसवानी नयनी थी जून जावे,
प्रीतीला साक्ष देण्या स्पर्शानी भास व्हावे, स्पर्शानी भास व्हावे, विरघळता श्वास सारे डोळे मिटून घ्यावे, प्रीतीला साक्ष देण्या
दरवळतो रात राणी, तळमळला मोग राही अवतरले स्वप्न आता कोणतीच आस नाही, दरवळतो रात राणी तळमळला मोग राही अवतरले स्वप्न आता कोणतीच आस नाही, वाटेने चालताना, वाटेने चालताना हाताशी हात घ्यावे, वाटेने चालताना हाताशी हात घ्यावे, जीवनात प्रेम सखया क्षण क्षण असे मिळावे, हुर हुर त्या चांद राती थोडे भिजून घ्यावे, हुर हुर त्या चांद राती थोडे भिजून घ्यावे, थर थर त्या स्पंदनानी आता रुजून यावे, हुर हुर त्या चांद राती।